खंड चौथा प्रकरण 38 युद्धात भाग घेणे। विलायतेला पोचतो तो बातमी मिळाली की गोखले पॅरिसमध्ये अडकून पडले आहे। पॅरिसबरोबरचे दळणवळण बंद पडले आहे, अर्थात ते केव्हा येतील ते सांगता येण्यासारखे नाही। गोखले प्रकृतीसाठी फ्रान्सला गेले होते, तिकडेच लढाईमुळे अडकून पडले। त्यांना भेटल्याखेरीज स्वदेशी जायचे नव्हते, ते कधी येतील ते कोणाला सांगता येण्यासारखे नव्हते। तोपर्यंत करायचे काय? लढाईच्या बाबतीत माझे कर्तव्य काय? तुरुंगातील माझे जोडीदार आणि सत्याग्रही असे सोराबजी अडाजणिया विलायतेतच बॅरिस्टरीचा अभ्यास करीत होते। एक उत्कृष्ट सत्याग्रही म्हणून सोराबजींना त्यांनी इंग्लंडात बॅरिस्टरीचे शिक्षण घ्यावे व नंतर दक्षिण आफ्रिकेला येऊन माझी जागा घ्यावी या हेतूने पाठविण्यात आले होते। त्यांचा खर्च डॉक्टर प्राणजीवनदास मेहता देत असत। त्यांच्याबरोबर चर्चा केली, तसेच त्यांच्या मार्फतीने डॉक्टर जीवराज मेहता इत्यादी विलायतेत राहणाऱ्या हिंदी लोकांची एक सभा बोलाविली व त्यांच्यापुढे मी आपले विचार मांडले। माझे असे मत की विलायतेत राहणाऱ्या हिंदी लोकांनी लढाईमध्ये स्वतःचा वाटा उचलला पाहिजे। इंग्रज विद्यार्थ्यांनी लढाईमध्ये भाग घेण्याचा आपला निश्चय जाहीर केला होता, हिंदी विद्यार्थ्यांनी मागे राहून चालावयाचे नाही। या युक्तिवादाविरुद्धही त्या सभेमध्ये पुष्कळ मतभेद झाले। आपल्या व इंग्रजांच्या स्थितीमध्ये हत्ती घोड्या इतके अंतर आहे, एक गुलाम दुसरे सरदार अशी स्थिती असताना धन्याच्या अडचणीच्या प्रसंगी गुलाम स्वेच्छापूर्वक धन्याला मदत कशी करू शकणार? गुलामगिरीतून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या गुलामाचे कर्तव्य धन्याच्या अडचणींचा स्वतःची मुक्तता मिळविण्यासाठी फायदा घेणे नव्हे काय? हा युक्तिवाद त्यावेळी मला कसा पटावा? दोघांच्या स्थितीतील भेद मला कळत नव्हता असे नव्हे, परंतु मला आमची स्थिती निव्वळ गुलामगिरीची आहे असे वाटत नव्हते। माझी अशी समजूत होती की इंग्रजी राज्यपद्धतीत दोष होते त्यापेक्षा कित्येक इंग्रज अंमलदारांमध्ये अधिक दोष होते। ते दोष आपण प्रेमाने दूर करू शकू। जर इंग्रजांमार्फत व त्यांच्या सहाय्याने आपण आपली स्थिती सुधारण्याची इच्छा करीत असू, तर आपण त्यांच्या अडचणींच्या वेळी त्यांना मदत करूनच स्थिती सुधारून घेतली पाहिजे। राज्यपद्धती सदोष असली तरी आज जशी ती मला असह्य वाटते तशी त्यावेळी वाटत नव्हती। पण ज्याप्रमाणे त्या पद्धतीवरील माझा विश्वास आज उडून गेलेला आहे व त्यामुळे मी आज इंग्रजी सत्तेला मदत करणार नाही, त्याचप्रमाणे त्यांचा तेव्हाही राज्यपद्धतीवरूनच नव्हे तर अंमलदारावरूनही विश्वास उडून गेला होता। ते मदत करायला कसे तयार व्हावेत? प्रजेची मागणी जोराने पुढे मांडून आपल्या स्थितीमध्ये सुधारणा करून घेण्याबद्दल आग्रह करण्याची हीच वेळ आहे अशी त्यांची समजूत होती। उलट माझी समजूत अशी होती की इंग्रजांच्या आपत्तीची वेळ ही आपल्या मागण्या करण्याची वेळ नव्हे। लढाई चालू असताना आपल्या मागण्या तहकूब करणे यातच शिष्टाचार व दीर्घदृष्टी दोन्ही आहेत, त्यामुळे मी माझा सल्ला कायम ठेवला आणि ज्यांना नावे नोंदविणे असेल त्यांनी नोंदवावी असे सुचविले। नोंदविलेल्या नावांची संख्या भरपूर झाली, त्यात बहुतेक सर्व प्रांताच्या व सर्व धर्माच्या माणसांची नावे होती। याबाबतीत मी लॉर्ड क्र्यू यांना पत्र लिहिले आणि हिंदी लोकांची मागणी स्वीकारली जावी यासाठी जखमी शिपायांची शुश्रूषा करण्याचे शिक्षण घेण्याची आवश्यकता असेल तर ते घेण्याची इच्छा व तयारी व्यक्त केली। थोड्या वाटाघाटीनंतर लॉर्ड क्र्यू यांनी हिंदी लोकांची मागणी स्वीकारली आणि आणीबाणीच्या वेळी साम्राज्याला मदत करण्याच्या तयारीबद्दल आभारही मानले। नावे देणाऱ्यांनी प्रसिद्ध डॉक्टर कॅन्टली यांच्या हाताखाली जखमी लोकांची शुश्रूषा करण्याचे प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली। 6 आठवड्यांचा छोटा अभ्यासक्रम होता, पण त्यात जखमी लोकांना प्राथमिक मदत देण्याच्या सर्व क्रिया शिकविण्यात येत होत्या। आम्ही सुमारे 80 जण या मुद्दाम काढलेल्या वर्गात सामील झालो। 6 आठवड्यांनंतर परीक्षा घेण्यात आली, तीत एकच जण नापास झाला। पास झालेल्यांना आता सरकारकडून कवायत वगैरे शिकविण्याची व्यवस्था झाली। कवायत शिकविण्याचे हे काम कर्नल बेकर यांच्याकडे सोपविण्यात आले व त्यांना या तुकडीचे सरदार नेमले। यावेळचा विलायतेतील देखावा हा पाहण्यालायक होता। लोक घाबरत नव्हते, तर प्रत्येकजण आपापल्या शक्तीनुरूप लढाईमध्ये भाग घेण्यात गुंतलेला होता। सशक्त तरुणांनी तर लढाईचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, पण अशक्त वृद्ध स्त्रिया इत्यादींनी काय करावे? त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काम होते। ते लढाईमध्ये घायाळ होणाऱ्या सैनिकांसाठी कपडे वगैरे कापण्या शिवण्याच्या कामात गुंतले. तिकडे स्त्रियांचा लायसियम नावाचा क्लब आहे. त्याच्या सभासदांनी युद्ध खात्याला लागणाऱ्या कपड्यांपैकी होतील तेवढे तयार करण्याची जबाबदारी उचलली. सरोजिनी नायडू त्या क्लबच्या सभासद होत्या. त्यांनी या कामी परिपूर्ण भाग घेतला. माझी त्यांच्याशी ओळख त्याचवेळी प्रथम झाली. त्यांनी माझ्याकडे कापलेल्या कपड्यांचा ढीग आणून टाकला आणि त्यापैकी जितके स्वतः किंवा इतरांकडून शिवता शिवविता येतील तेवढे शिवून आपल्या हवाली करण्याबद्दल सांगितले. मी त्यांची इच्छा आनंदाने मान्य केली आणि जखमी लोकांच्या शुश्रूषेचे शिक्षण चालू असता होतील तेवढे कपडे स्वतः शिवले व इतरांकडून शिवून घेतले.